श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। काल आपण बोललो होतो की आज आपण 13व्या श्लोकाची सांगता करणार आहोत, म्हणजे 13व्या अध्यायाचा अखेरचा श्लोक आज आपण घेणार आहोत। आतापर्यंत क्षेत्रज्ञ, प्रकृती, पुरुष हा सर्व विचार आपण पाहिला। सूर्य एकटा जसं सर्व जगाला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे परमात्म्याचा प्रसार तिन्ही लोकांमध्ये व्याप्त आहे आणि म्हणून तो परमात्माच सर्वत्र भरलेला आहे। हे आगवेची असो एकू, गगनवनी जैसा अर्कू, प्रकटवी लोकू नावे नावे। एकट्या सूर्यामुळे संपूर्ण आकाशामध्ये दररोज संपूर्ण त्रैलोक्य प्रकाशित होत असते, त्याप्रमाणे क्षेत्रज्ञ या क्षेत्राला प्रकाशित करतो। आज या अध्यायाचा शेवटला म्हणजे 34वा श्लोक आपण घेणार आहोत। सुरू करूया आजचा भाग।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
क्षेत्र क्षेत्रज्ञयो रेव मंतरम ज्ञान चक्षुषा, भूत प्रकृति मोक्षम च ये विदुर यान्ति ते परम। याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचे अंतर आणि भूतांच्या रूपाने असणाऱ्या प्रकृतीचा मोक्ष म्हणजे तिचे मिथ्यात्व अथवा अनात्मत्व जे ज्ञानदृष्टीने जाणतात तेच परमपदाला जातात। कोण? ज्यांना क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचं अंतर कळतं आणि प्रकृतीबद्दलची संपूर्ण माहिती त्यांना माहिती असते की जे काही कर्म घडत आहे ते प्रकृतीच्या आधारे घडत आहे। ज्या काही गुणामध्ये बांधल्या जाणाऱ्या बाबी आहे त्या प्रकृतीकडून रेग्युलेट केल्या जात आहेत। यावर माऊलीचं या अध्यायातलं शेवटलं निरूपण काय आहे ते पाहूया।
शब्द तत्व सारज्ञा पै देखणी तेची प्रज्ञा, जे क्षेत्रा क्षेत्रज्ञा पाडू देखे। या दोहींचे अंतर देखावया चतुर, ज्ञानी यांचे द्वार आराधिती। याची लागी सुमती जोडिती शांती संपत्ती, शास्त्रांची दुभती पोसिती घरी।
हे शब्दांच्या खऱ्या खऱ्या स्वरूपाचे मर्म जाणणाऱ्या अर्जुना, काय म्हटलं मौनी? मौनी काय म्हणता? शब्द तत्व सारज्ञा, याचा अर्थ होतो शब्दांचे खरे खरे तत्व जाणणारा। तीच बुद्धी डोळस की जी क्षेत्र आणि क्षेत्र यातील अंतर पाहते। कोण क्षेत्र आहे आणि कोण क्षेत्रज्ञ आहे, क्षेत्रज्ञाला स्पष्ट रूपाने ओळखणारी बुद्धीच डोळस। या दोन्हीचे अंतर समजण्याकरिता चतुर्पुरुष ज्ञानी पुरुषांची सेवा करतात, म्हणजे जे भाविक असतात ते आपल्या सद्गुरूंची सेवा करतात। चांगल्या बुद्धीचे लोक याचकरिता शांतिरूप संपत्ती मिळवितात व शास्त्ररूपी दुपत्या गाई घरी पोचतात। ज्ञानेश्वरीसारखे शास्त्र सतत सेवन करतात।
योगाची आकाशा वळगिजे वडाची दिवसा, याची याची आशा पुरुषा सिगा। शरीरादी समस्त मानिताती तृणवत, जीवे संतांचे होत वाहन धरू। ऐसैस या परी ज्ञानाची या भरोवरी, करूनिया अंतरी निरूते होत। मग क्षेत्रज्ञा क्षेत्राचे जे अंतर देखती साचे, ज्ञाने उन्मीक तयांचे वो वाळू आम्ही। आणि महाभूतादिकी प्रभेदली अनेकी, पसरिली से लटी की प्रकृति जे हे।
योगाच्या आकाशावर आरूढ होण्याचे एवढे धाडस पुरुषांना याच्याच म्हणजे या क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या अंतरामुळेच आशेने करावे लागते। शरीर इत्यादी सर्व गोष्टी तृणवत ते मानतात आणि जीवाभावापासून संतांचे जोडे उचलणारे होतात, म्हणजे संतांची सर्व प्रकारे सेवा करतात। मग अशा प्रकारांनी ज्ञानाकरिता सायास करून प्रयत्न करून अंतकरणाला स्थिर करतात। मग देह आणि आत्मा यातील अंतर जे खरोखर पाहतात त्याचे ज्ञान आम्ही आपल्या ज्ञानाने ओवाळू, त्याचे ज्ञान आम्ही आपल्या ज्ञानाने ओवाळू। मग क्षेत्रज्ञा क्षेत्रांचे जे अंतर देखती साचे, साचे म्हणजे खरोखर, याच्यामधलं अंतर खरोखर स्पष्ट कळत असेल, ज्ञाने उन्मेक तयाचे ओवाळू आम्ही, त्यांच्या ज्ञानाला आम्ही आमच्या ज्ञानाने ओवाळू। आणि पंचमहाभूत जे असतात त्या पंचमहाभूतादी अनेक पदार्थांच्या भिन्न भिन्न रूपाने जी ही मिथ्या प्रकृती पसरली आहे तिच्याबद्दल काय म्हणतात, ते शुकनळिका न्याये न लगती लागली आहे, हे जैसे तैसे होई ठाऊए जया, जैसी माळा ते माळा ऐसीची देखिजे डोळा, सर्पबुद्धी टवाळा उखी होनी का शुक्ती ते शुक्ती, हे साच होय प्रतीती रुपेयाची भ्रांती जाऊनिया, तैसी वेगळी वेगळेपणे प्रकृती जे अंतःकरणे, देखती ते मी म्हणे ब्रह्म होती, जे आकाशाहूनी वाळ जे अव्यक्ताची पैलकड, जे भेटलिया अपाळा पाड पडो निदी। तर ज्या भिन्न भिन्न रूपाने जी ही मिथ्या प्रकृती पसरली आहे ती प्रकृती शुक नलिका न्यायाप्रमाणे वास्तविक जीवात्माला चिकटलेली नसतानाही चिकटलेल्यासारखी दिसते। हे तत्व जसे आहे तसेच ज्याला ठाऊक आहे असाच याला समजू शकतो। शुक नलिका न्याय म्हणजे एका पोपटाला धरायला कोणी एखादा पारधी जातो आणि त्याच्याकडे आधीच्या काळामध्ये हे पिंजरे वगैरे नसायचे, ट्रॅप्स, साधी सोपी ट्रॅप असायची। तो काय करायचा की एक काठी घ्यायचा आणि काठीच्या वरून जसा आपला पी व्ही सी सारखा पाईप असतो पाऊण इंचीचा किंवा अर्ध्या इंचीचा, तो काठीच्या काठीमध्ये तो पाईप फसवायचा, पाईप तो गोल गोल फिरू शकतो, त्याला नळी नळीका समजा, आणि त्याच्यावर पोपट बसला की मग पोपटाला बसता क्षणीच ती नळीका फिरू लागते। आता नळीका फिरत आहे म्हणून त्या पोपटाला काय करायला पाहिजे, ते सोडून द्यायला पाहिजे ना, त्याला असं वाटतं की ही नळिका जर मी सोडली तर मी मरून जाईल, म्हणून त्या नळिकेला घट्ट धरून ठेवतो आणि तो त्या नळिकेला सोडून जातच नाही। मग त्याला कोणी अर्धा तोडून नेला तरीसुद्धा तो नळिकेला तोडत नाही, फार इझिली तो पारधी जातो आणि एका हाताने त्यात पोपटाला धरतो, तरी तो त्या जेव्हा त्याला धरतो तरी तो नळिकेला चिकटून राहतो, म्हणजे पारध्याला गॅरंटी असते की या नळिकेवर तो बसला पोपट की आपण त्याला धरला। अगदी त्याप्रमाणे आपण आत्मा म्हणून या जीवापासून पूर्णपणे, या देहापासून जीवापासून पूर्णपणे वेगळे आहो, तरी पण आपण अशा पद्धतीने चिकटलेलो असतो की आपण या देहाला या जीवाला आणि या प्रपंचाला आणि या प्रकृतीला सोडायलाच तयार नाही। ज्याप्रमाणे माळेवर भासलेल्या मिथ्या सर्पासंबंधी मिथ्या सर्पबुद्धी आपला नाश करते, आपल्याला माहीत आहे ही माळच आहे किंवा पडलेली दोरी ही दोरीच आहे, तरीसुद्धा त्याला तो साप दिसतो, अथवा शिंपेवर भासलेल्या रुपयाची भ्रांती जाऊन शिंप ही शिंपच आहे असा खरा अनुभव येत नाही, त्या शिंपल्यामध्ये सुद्धा आपल्याला वाटतं की ही चाराने आहे की आठाने आहे। त्याप्रमाणे आत्म्याहून वेगळी असणारी जी प्रकृती तिला वेगळेपणाने अंतकरणाने जे पाहतात तेच ब्रह्म होऊ शकतात आणि तेच फक्त ब्रह्म होतात, तेच मोक्षाचे खरे अधिकारी आणि तेच खरे मुमुक्षू असे श्रीकृष्ण परमात्मा सांगत आहे. जे ब्रह्म आकाशाहून मोठे आहे, जे ब्रह्म प्रकृतिरूप नदीच्या पलीकडचा तीर आहे, जे ब्रह्म प्राप्त झाले असता साम्य असाम्य उरू देत नाही, असं ते महान ब्रह्म कशा प्रकारे आपल्या काबूमध्ये येऊ शकते आणि कशा प्रकारे आपण त्याला आत्मसात करू शकतो याचे निरनिराळे उपाय निरनिराळ्या युक्त्या माऊलींनी आपल्या निरूपणात सांगितले आहे. आकारु जेथ सरे जीवत्व जेथे विरे द्वैत जेथ नुरे अद्वय जे ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा जे आत्मानात्म व्यवस्था राजहंसू. ऐसा हा जी आघवा श्री कृष्णे तया पांडवा उगाणा दिधला जीवा जीवाचिया एर कलशीचे येरी रिचवीजे जयापरी आपण पे तया हरी दिधले तैसे. आणि कोणा देता कोण तो नर तैसा नारायण वरी अर्जुना ते कृष्ण हा मी म्हणे. ज्या ब्रह्माच्या ठिकाणी आकार संपतो, जीवपणापूर्ण विरघळून जातो आणि जेथे द्वैत अजिबात उरत नाही असे ते ब्रह्म एकाकी आहे. त्याला कोणाची गरज नाही, त्याला समाजाची गरज नाही, त्याला कम्युनिटीची गरज नाही, ते एकाकी ब्रह्म आहे. अर्जुना, असे जे परब्रह्म, ते जे सत्पुरुष अनात्मा आणि आत्मा यास विचाराने वेगळे जाणण्यात राजहंसाप्रमाणे असतात, ते पूर्णपणे होतात सुद्धा. राजहंस जसा दूध आणि पाणी वेगवेगळं करतो, त्याप्रमाणे आत्मा आणि अनात्मा, देह आणि ब्रह्म, जीव आणि आत्मा यांची सरभेसळ झालेली आहे. त्या सरभेसळीमधून तो आत्म्याला अत्यंत सावधगिरीने निवडून वेगळा करतो. संजय धृतराष्ट्राला म्हणतात, महाराज, श्रीकृष्णाने आपल्या जीवाचा जीव जो अर्जुन, त्याला असा हा प्रकृती पुरुष विचाराचा सर्व हिशोब दिला. ज्याप्रमाणे एका घागरीतील पाणी दुसऱ्या घागरीत सर्व ओतावे, त्याप्रमाणे श्रीकृष्णाने आपला बोध त्या अर्जुनाला पूर्णपणे उपलब्ध करून दिला. या घागरीतलं पाणी त्या घागरीत, या घागरीतलं ज्ञान त्या घागरीत टाकलं. आणि कोण कोणाला देणार आहे? कारण अर्जुन हा नराचा अवतार, श्रीकृष्ण हे नारायणाचा अवतार असल्यामुळे ते दोघेही विष्णूचेच अंश होते. याशिवाय अर्जुनाला हा अर्जुन मी कृष्ण आहे असे आधी 10व्या अध्यायात ज्या विभूती सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये सांगितलं होतं देवानी की पांडवांमध्ये मी अर्जुन आहे. तर अर्जुन स्वतः श्रीकृष्णच आहे. आता कोण कोणाला सांगणार? परी असो ते नाथिले न पुसता कामी बोले किंबहुना दिधले सर्वस्व देवे की तो पार्थू जी मनी अजूनी तृप्ती न मनी अधिकाधिक उथानही वाढवी तू असे स्नेहाचिया भरोवरी आंबूथिला दिपू घे थोरी चाळ अर्जुना अंतरी परिसता तैसी तेथ सुरगणी सुगरणी उदारे रसज्ञानी जेवणारे मिळती मगवतरे हा तू जैसा तैसे जी होतसे देवा तयावधानाचिया लवलवा पाहता व्याख्यान चढले थावा चौगुणेवरी. परंतु हे संबंध नसलेले बोलणे राहू द्या. कोणी विचारले नसता मी का बोललो आहे, फार काय सांगावे, श्रीकृष्णाने आपले सर्वस्व अर्जुनाने दिले असं संजय म्हणतो. तथापि तो अर्जुन मनामध्ये अजूनही अतृप्तच आहे, बरं का? तर आणखीन त्याला ज्ञान श्रवणाची इच्छा होतच आहे. भरपूर तेल घातल्याने प्रदीप्त झालेला दिवा जसा आणखी मोठा होतो, त्याप्रमाणे भरपूर श्रवणानंतर अर्जुनाच्या मनामध्ये अधिक वाढलेली त्याची इच्छा स्पष्ट दिसू लागली. जेथे उत्तम स्वयंपाक करणारी जर उपलब्ध असेल आणि तीच उदारपणाने वाढणारी जरी असेल वाढणारी जर असेल आणि रस मर्मज्ञ असे जेवणारे भोगते मिळाले म्हणजे मग तिथे जेवण वाढण्यास हात जसा पुढे सरसावतो. वाढणारी सुंदर सुग्रण स्त्री चांगला स्वयंपाक करते, खूप वाढावं असं तिला मनापासून वाटते, आलेल्या अतिथीचं पोट भरावं असं मनापासून वाटते आणि अतिथीसुद्धा रसाळ असेल रसमर्मज्ञ असेल त्यालासुद्धा चांगली भूक लागली असेल तर तिथे कशाची कमतरता कशाचीच नाही. महाराज तसे श्रीकृष्णाला झाले, त्या अर्जुनाची ऐकण्याची विशेष टवटवी म्हणजे उत्सुकता ती पाहून व्याख्यानाला चौपटीपेक्षा जास्त जोर चढला. तैसे जी होतसे देवा तया अवधानाची या लवलवा, लवलवा म्हणजे त्याला ती उत्कट इच्छा होऊ लागली. पाहता व्याख्यान चढले थांबा चौगुणेवरी, आणि म्हणून माऊलीचे सुद्धा व्याख्यान खूप पुढेपर्यंत गेलेले आहे आणि माऊलीचं पण व्याख्यान किती वाढलं हे आपण केव्हापासून आपला 13वा अध्याय सुरू झाला तेव्हापासून आपण पाहतोय किती उत्कटतेने माऊली या सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सुवाई मेघू सावरे जैसा चंद्रे सिंधु भरे तैसा मातुला रसू आदरे श्रोतया चेनी आतानंदमय आघवे विश्वे किजेल देवे तेराये परिसावे संजयो म्हणे एवं जे महाभारती श्री व्यासे अप्रांतमती भीष्म पर्वी शांती म्हणी तली कथा तो कृष्णार्जुन संवादू नागरी बोली विशदू सांगोनी दाऊ प्रबंधू वो वियेचा नुसदीची शांती कथा आणी जे लकीर वाक्पथा जे श्रृंगाराच्या माथा पाय ठेविती. अनुकूल वाऱ्याने पाऊस पाडणारे मेघ जसे जमतात अथवा जशी पौर्णिमेच्या चंद्राने समुद्राला भरती येते त्याप्रमाणे श्रोत्याच्या म्हणजे अर्जुनाच्या सुद्धा ऐकण्याच्या आदराने श्रीकृष्णाच्या व्याख्यानाला रसभरितपणा आला, त्यालासुद्धा भरती आली आणि आपण अनुभव करतो आहे की माऊलीच्या शब्दांनासुद्धा ही पूर्ण भरती आलेली आहे. संजय म्हणतो आता देवाकडून संपूर्ण विश्व आनंदमय केले जाईल, ते धृतराष्ट्र महाराजा तुम्ही ऐका. पुढे माऊली ज्ञानेश्वर महाराज पूर्व पक्षेकडून म्हणतात याप्रमाणे विशाल बुद्धी व्यासांनी महाभारतामध्ये भीष्मपर्मामध्ये शांत रसाने भरलेली ही कथा सांगितली. कोणती कथा? क्षेत्र क्षेत्रज्ञाची प्रकृती पुरुषाची. तो कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद ओवीबद्ध काव्यामध्ये सुंदर शब्दांनी स्पष्ट सांगून दाखवू. केवळ शांत रसाची कथा शब्दांनी सांगितली जाईल परंतु ती शांत रसाची कथा शृंगार रसावर मात करील, त्या शृंगार रसाला सुद्धा ताण देईल अशी सांगितली जाईल असे आत्मविश्वासाचे शब्द माऊलीच्या तोंडातून येत आहे. दाऊ वेल्हाळे देशी नवी जे साहित्या ते ओजावी अमृता ते चुकी ठेवी गोडीसेपणे बोल बोल्हावते नी गुणे चंद्रासी घे उमाणे रसरंगी भुलवणे नादुलोपी खेचराचियाही मना आणि सात्विकाचा पान्हा श्रवणा समे सुमना समाधी जोडे तैसा वाग्विलास विस्तारू गीतार्थे विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा फिटो विवेकाची वाणी हो कानामनाची जिणी देखो आवडे ते खाणी ब्रह्मविद्येची. ज्या रीतीने देशी भाषा मराठी भाषा अलंकाराला सजविल आणि अमृताला आपल्या गोडपणाने मागे राहा म्हणेल किंवा मागे सारील अशा रीतीने अपूर्व आणि सुंदर मराठी भाषा उपयोगात आणू. माऊली म्हणतात माझे शब्द त्यांची शांत करणारी शक्ती पाहिली तर चंद्राच्या वर ताण करतील. आणि माझे शब्द आपल्या रसातील रंगाच्या मोहक शक्तीने नादब्रह्माला सुद्धा लोपवतील. पिशाच इत्यादी अज्ञानी ज्या योनी आहेत पण त्यासही माझे शब्द सत्वगुणाचा पाना फोडतील आणि शुद्ध अंतकरणाच्या लोकांना तर माझे शब्द ऐकल्याबरोबर समाधी लागेल. काय कॉन्फिडन्स आहे माऊलीचा पहा. म्हणतात की जे पिशाच वृत्तीचे लोक आहे, जे नास्तिक लोक आहे, ज्यांना देवावर विश्वास नाही, ज्यांना आत्मा म्हणजे काय हे कळत नाही, अशा लोकांनी चालता चालता सही येता जाता सही जर त्यांनी हे शब्द त्यांच्या कानावर पडले तर त्यांनासुद्धा हे शब्द ऐकून पान्हा फुटेल, त्यांचं अंतकरणसुद्धा द्रवीभूत होईल. आणि शुद्ध अंतकरणाचे लोक असतील तर मग त्यांना तर या शब्दांनी समाधीच लागेल. आणि याचा अनुभव तुम्ही दररोज करता. हे माऊलीचे शब्द ऐकताना तुम्हीसुद्धा निर्विचार होता. दररोज तुम्ही आपल्या घरी ऐकता पण मला 100% खात्री आहे की सर्वांना हे शब्द समाधीपर्यंत पोचवण्याची याच्यामध्ये पोटेन्शियल असते. याप्रमाणे वाणीच्या विलासाचा विस्तार करू आणि गीतार्थाने विश्व भरून टाकू आणि सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू. आत्मा आणि अनात्म या विवेकाचा कमीपणा नाहीसा हो, कानाचे आणि मनाचे जगण्याचे सार्थक हो, वाटेल त्याला ब्रह्मविद्येची खाण उघडो आणि बघता बघता त्याला ब्रह्मविद्या प्राप्त हो, अशी माऊली परत परत अशी विनंती करत आहे. दिसो परतत्व डोळा पाहू सुखाचा सोहळा रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व हे निफजेल आता आघवे ऐसे बोली जेल बरवे जे अधिष्ठिलासे परमदेवे निवृत्ती मी म्हणून अक्षरी सुभेदी उपमा श्लोक कोंदा कोंदी झाडा देईन प्रतिपदी ग्रंथार्थासी हा ठाओ वरी माते पुरतया सारस्वते केले असे श्रीमंते श्री गुरुराय तेणी जी कृपा सावाये मी बोले ते तुले सामाये आणि तुमचीये सभेला हे गीता म्हणो. परब्रह्म सर्वांच्या डोळ्यांना दिसो, सर्वांना सुखाचा उत्सव उदयास येऊ, सर्व जग या ब्रह्मध्यानाच्या विपुलतेमध्ये प्रवेश करो, बुडून जाओ. श्रेष्ठ देव जे निवृत्तीनाथ त्यांनी माझा अंगीकार केला असल्यामुळे हे वर सांगितलेले सर्व आता स्पष्टपणे घडून येईल असे मी चांगले बोलेन. एवढ्याकरिता मर्म स्पष्ट करणाऱ्या शब्दांनी उपमा व काव्य यांची रेलचेल करून या गीता ग्रंथातील प्रत्येक पदाचा अर्थ मी स्पष्ट करून सांगेन. माझ्या श्रीमंत गुरुरायांनी मला इतक्या पूर्ण विद्येने युक्त केलं आहे. महाराज, त्या कृपेच्या साह्याने मी जितके बोलेन तितके तुम्हाला मान्य होत आहे आणि तुम्हा संत मंडळीमध्ये गीतार्थ सांगण्याचे सामर्थ्य तुमच्या या संत मंडळीमुळेच गीता सांगण्याचे सामर्थ्य माझ्या अंगी आलेले आहेत. वरी तुम्हा संतांचे पायी आजी मी पातला आहे म्हणून जी नोहे अटकू काही प्रभू काश्मीरी मुके नुपजे हे कौतुके नाही उणी सामुद्रिके लक्ष्मीसी तैसी तुम्हा संतान पासी अज्ञानाची गोठी कायसी यालागी नवरसी वरुषेन मी किंबहुनाता देवा अवसरू मज देयावा ज्ञान देव म्हणे बरवा सांगेन ग्रंथू. शिवाय तुम्हा संतांच्या चरणाजवळ आज मी प्राप्त झालो आहे म्हणून काही अडचण राहिली नाही. महाराज, सर्व सरस्वतीच्या पोटी मुके बालक जरी आले तरी ते बोलायला लागेल. आणि कधी सरस्वतीच्या पोटी मुके बालक जन्माला येईल का? लक्ष्मीला चांगल्या सामुद्रिक चिन्हांची कमीपणा भासेल का? त्याचप्रमाणे तुम्हा संतांजवळ अज्ञानाची गोष्ट कसली, म्हणून मी नवरसांचा वर्षाव करीन। फार काय सांगावे, देवा श्री गुरुराया श्री निवृत्तीनाथा मला बोलण्याला आता संधी द्यावी, म्हणजे मी ग्रंथ चांगल्या रीतीने सांगेन, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आणि असे बोलून माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज हा अप्रतिम असा 13वा अध्याय समाप्त करतात। आपण यात बरंच काही शिकलो, खूप नवीन नवीन सिद्धांत प्रतिपादित केले, क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञान अज्ञान ज्ञेय ब्रह्म, नंतर प्रकृती पुरुष, ज्ञानाची लक्षणे अज्ञानाची लक्षणे, 36 तत्वांचा विस्तार, हे सगळं आपल्याला या अध्यायामध्ये ऐकायला मिळालं। हा असा अप्रतिम अध्याय आहे। आज आपला हा अध्याय समाप्त होतो। इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे प्रकृतिपुरुषविवेकयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः। ॐ श्री सच्चिदानन्दार्पणमस्तु। पुण्डलिकावरदे हरिविठ्ठल श्रीध्यानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।